खंड पाचवा प्रकरण अठ्ठावीसावे मृत्यूशय्या। रिक्रूट भरती करता करता मला शरीर खूप झिजवावे लागले। त्यावेळी माझा आहार मुख्यत्वे करून भाजून कुटलेले व गुळ घातलेले भुईमुग दाणे, केळ्यांसारखी फळे व दोन तीन लिंबांचे पाणी असा असे। दाणे प्रमाणाबाहेर खाल्ल्यास बाधक होतात हे मला कळत असताही ते जास्त खाल्ले गेले, त्यामुळे किंचित मुरडा होऊ लागला। मला वारंवार आश्रमात यावे लागत असे। मला त्या मुरड्याकडे लक्ष देण्याचे कारण दिसले नाही। रात्री आश्रमात जाऊन पोचलो। त्याकाळी औषधे मी क्वचितच घेत असे। एक वेळ खाल्ले नाही म्हणजे बरे वाटेल असा विश्वास होता। दुसऱ्या दिवशी सकाळी काही खाल्ले नाही, त्यामुळे दुखायचे बहुतेक बंद झाले। पण मला कळत होते की मला आणखी काही काळपर्यंत उपवास केला पाहिजे किंवा खायचेच असेल तर फळांच्या रसासारखे काही खाल्ले पाहिजे। तो दिवस कसल्या तरी सणाचा होता। दुपारीही मी जेवणार नाही असे कस्तुरबाईला सांगून ठेवल्याचे मला स्मरते, पण तिने मला मोहात गुंतविले व मी सापडलो। त्यावेळी मी कोणत्याही जनावराचे दूध घेत नसे, अर्थातच तूप ताक इत्यादी सुद्धा वर्ज्य होती। म्हणून माझ्यासाठी गहू भरडून तेलावर परतून त्याची लापशी बनविलेली होती। लापशी व मुगाची उसळ माझ्यासाठी ठेवून दिलेली आहे असे कस्तुरबाईने मला सांगितले, आणि जिव्हा लवल्यामुळे माझा निश्चय डळमळला। डळमळला तरी इच्छा अशी होती की मी कस्तुरबाईची समजूत करण्यापुरते थोडेसेच खाईन, स्वाद पण साखीन व शरीरही सांभाळून ठेवीन। पण सैतान आपली संधी साधण्यासाठी टपूनच बसलेला होता। जेवायला बसलो आणि थोडेसेच खाऊन उठण्याऐवजी मी पोट भरून खाल्ले। स्वाद सुख तर पुरे घेतले, पण त्याबरोबर यमराजालाही निमंत्रण दिले। खाऊन एक तासभर लोटला नसेल इतक्यात जोराचा मुरडा सुरू झाला। रात्री परत नडियादला जायचे होते। साबरमती स्टेशनपर्यंत पायी गेलो, पण तेवढा 1/4 मैलाचा रस्ता कापणे बिकट झाले। अहमदाबाद स्टेशनावर वल्लभभाई येऊन मिळणार होते, त्याप्रमाणे ते आलेही। माझे दुखणे त्यांच्या लक्षात आले, परंतु ते असह्य असल्याचे मी त्यांना किंवा जोडीदारांना समजू दिले नाही। नडियाद स्टेशन आले। स्टेशनापासून अनाथाश्रमापर्यंत 1/2 मैलाचे अंतर होते, पण ते 10 मैला एवढे वाटले। मोठ्या शिकस्तीने मुक्कामावर जाऊन पोचलो, पण तिडी वाढत चालली होती। शौचाला 15-15 मिनिटांनी होई। अखेरीला मी हरलो। वेदना असह्य झाल्याचे जोडीदारांना कळविले व अंथरूण धरले। आश्रमाच्या सामान्य पायखान्यात जात होतो त्याऐवजी माडीवरच पेटी आणण्यास सांगितले। शरम तर फार वाटत होती, पण माझा नाईलाज झाला। फुलचंद बापूजी लगेच पेटी घेऊन आले। सर्व सोबती चिंतातूर होऊन माझ्या सभोवार जमले। त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, पण माझ्या दुःखामध्ये ते बिचारे कसा भाग घेऊ शकणार। माझा हट्टही अमर्याद होता। डॉक्टरला बोलवून आणण्याचे मी नाकारले। औषध मला घ्यावयाचेच नाही, केल्या कर्माचे प्रायश्चित्त भोगणार। मित्रांनी हे सर्व दुःखी मनाने सहन केले। 24 तासात 30-40 वेळा शौचास झाले। खाणे मी बंद केलेच होते। सुरुवातीच्या दिवसात फळांचे रसही घेतले नाही, घेण्याची इच्छाही बिलकुल होत नव्हती। ज्या शरीराला मी अजूनपर्यंत दगडाप्रमाणे मजबूत समजत होतो, तेच मातीच्या ढेकळ्यासारखे होऊन गेले। शक्ती खचून गेली। डॉक्टर कानुगा आले। त्यांनी औषध घेण्याबद्दल माझी विनवणी केली। मी कबूल झालो नाही। ते इंजेक्शन देतो म्हणाले, त्यालाही मी मनाई केली। इंजेक्शनासंबंधीचे माझे त्यावेळचे अज्ञान हास्यास्पद होते। मला असे वाटत होते की हे इंजेक्शन म्हणजे कसली तरी लस असेल, पण मला मागाहून कळून आले की ते निर्दोष वनस्पतीच्या औषधाचे असते। पण ही अक्कल आली तेव्हा वेळ निघून गेली होती। शौचाचे चालूच होते। अतिश्रमामुळे ताप आला व बेशुद्धीही आली। मित्रमंडळी विशेषच घाबरली। इतर डॉक्टरही आले, पण जो रोगी त्यांचे ऐकावयालाच तयार नाही त्यावर त्यांचा इलाज काय चालणार। शेठ अंबालाल व त्यांच्या धर्मपत्नी नडियादला आले। सोबत्यांचा विचार घेऊन ते मला फार काळजीपूर्वक आपल्या मिर्झापूरच्या बंगल्यावर घेऊन गेले। या दुखण्यामध्ये मला जी निर्मळ निष्काम सुश्रुषा लाभली, त्याहून अधिक कोणालाच मिळणे शक्य नाही एवढे मी अवश्य सांगू शकतो। बारीक ताप जडला, शरीर क्षीण होत चालले, दुखणे बरेच लांबणार, कदाचित यातून मी उठणारही नाही असे मला दिसू लागले. अंबालाल शेठच्या बंगल्यामध्ये सर्वजण प्रेमाने शुश्रूषा करीत होते, तरीही माझ्या मनाला स्वस्थता वाटेना. मला आश्रमात घेऊन जाण्याबद्दल मी त्यांची फार विनवणी केली. माझा फारच आग्रह पाहून ते मला आश्रमात घेऊन गेले. आश्रमामध्ये माझी व्यथा चालूच होती. इतक्यात वल्लभभाईंनी बातमी आणली की जर्मनीचा पुरा पाडाव झाला असून रिक्रूट भरती करण्याची आता आवश्यकता राहिली नाही असा निरोप कमिशनराकडून आलेला आहे. त्यामुळे रिक्रूटिंगच्या काळजीतून मी मोकळा झालो आणि तेवढेच बरे वाटले. आता पाण्याचे उपचार करीत असे, त्यामुळे देह टिकून राहिला होता. दुःख शांत झाले, पण शरीर काही केल्या भरून येईना. वैद्य मित्र व डॉक्टर मित्र अनेक प्रकारे सल्ला देत, पण मी काही औषध घ्यावयाला तयार झालो नाही. दोन तीन मित्रांनी सांगितले की दूध वर्ज्य असेल तर मांसाचे सार घ्यावे. औषध म्हणून मांस वगैरे घ्यावयाला हरकत नाही अशा अर्थाची आयुर्वेदातील प्रमाणेही त्याने दिली. एकाने अंडी घेण्याची शिफारस केली, पण त्यापैकी कोणताच सल्ला मान्य करणे मला शक्य नव्हते. माझा जबाब एकच होता. माझ्या बाबतीत खाद्याखाद्याचा निर्णय केवळ शास्त्रांतील श्लोकांच्या आधारे करायचा नव्हता. तत्संबंधीने माझे विचार स्वतंत्रपणे ठरून गेले होते व ते माझ्या एकंदर जीवनाशी निगडीत झालेले होते. वाटेल ते खाऊन किंवा वाटेल त्या उपचारांनी जगण्याचा मोह मला बिलकुल नव्हता. ज्या धर्माची अंमलबजावणी मी माझ्या मुलांच्या बाबतीत केली, पत्नीच्या बाबतीत केली, मित्रांच्या बाबतीत केली, त्या धर्माचा त्याग मी स्वतःच्या बाबतीत कसा करावा? इतके लांबलेले व इतक्या गंभीर स्वरूपाचे असे हे माझ्या आयुष्यातील पहिलेच दुखणे होते. या दुखण्यामध्ये मला अशा तऱ्हेने धर्मनिरीक्षण करण्याचा, त्याची कसोटी करण्याचा अलभ्य लाभ मिळाला. एके दिवशी रात्री तर मी आशा सोडून दिली. मृत्यू जवळच येऊन ठेपला आहे असे माझ्या मनाने घेतले. श्रीमती अनसुयाबाईंना निरोप पाठविला. त्या आल्या. वल्लभभाई आले. डॉक्टर कान्हुगा आले. डॉक्टर कान्हुगांनी नाडी तपासून पाहिली व म्हणाले, मला स्वतःला तरी मृत्यूची काही एक चिन्हे दिसत नाही, नाडी साफ आहे. तुम्हाला केवळ अशक्ततेमुळे मानसिक भीती वाटत आहे, पण मला विश्वास वाटे ना. रात्र तर गेली, त्या रात्रीत मला किंचित झोप लागली असेल की नाही याची शंकाच आहे. सकाळ झाली, मृत्यू आला नाही, तरी अद्याप जगण्याची आशा वाटेना, मृत्यू नजीकच आहे असे समजून होईल तेवढा वेळ मी मित्रांच्या तोंडून गीतापाठ ऐकण्यातच घालवू लागलो. काही कामकाज करण्याची शक्ती नव्हतीच, वाचन करण्या इतकीही शक्ती नव्हती, कोणाशी काही बोलण्याची इच्छाही होत नव्हती. थोडेसे बोलावे इतक्यात मेंदू थकून जात असे, त्यामुळे जगण्यामध्ये कसलाच अर्थ वाटेना. निव्वळ जगण्यासाठी जगणे मला कधीच पसंत पडलेले नाही. काही एक कामकाज न करता मित्रांची सेवा घेत राहण्याचा आणि क्षीण होत जाणाऱ्या देहाला टिकवून धरण्याचा अतिशय कंटाळा वाटू लागला. अशा तऱ्हेने मृत्यूची वाट पाहत बसलो होतो. इतक्यात डॉक्टर तळवळकर एका विचित्र प्राण्याला घेऊन आले. ते प्राणी महाराष्ट्राकडचे आहेत, हिंदुस्थान त्यांना ओळखीत नाही, पण ते माझ्यासारखेच चक्रम आहेत, त्यामुळे मला त्यांची प्रथमदर्शनीच ओळख पटली. ते स्वतःचे उपचार माझ्यावर करून पाहण्यासाठीच आले होते. डॉक्टर तळवळकर ज्यांना शिफारशीसाठी घेऊन आले त्यांनी डॉक्टरीचा अभ्यास ग्रँट मेडिकल कॉलेजात केलेला होता, पण पदवीचा शिक्का मिळविला नव्हता. मागाहून समजले की ते ब्रह्मसमाजी आहेत. त्यांचे नाव केळकर. स्वभावाने फार स्वतंत्र वृत्तीचे, ते बर्फाच्या उपचारांची फार तरफदारी करणारे आहेत. माझ्या दुखण्याची वार्ता ऐकून आपले बर्फाचे उपचार माझ्यावर करून पाहण्यासाठी ते आले. तेव्हापासून आम्ही त्यांना आईस डॉक्टर या टोपण नावानेच ओळखीत असतो. स्वतःच्या मताबद्दल त्यांना फार आग्रह वाटतो. डिग्रीवाल्या डॉक्टरांपेक्षाही अधिक महत्वाचे असे कित्येक शोध आपण लाविलेले आहेत असा त्यांना आत्मविश्वास वाटतो. स्वतःबद्दलचा हा विश्वास ते माझ्यामध्ये उत्पन्न करू शकले नाही ही त्यांना व मला दोघांनाही दुःखाची गोष्ट वाटते. त्यांचे उपचार अमुक मर्यादेपर्यंत मला योग्य वाटतात, परंतु मला वाटते की काही अनुमाने काढण्यामध्ये त्यांनी घाई केलेली आहे. पण त्यांचे शोध योग्य असोत किंवा अयोग्य असोत, एवढे खरे की मी त्यांना माझ्या शरीरावर प्रयोग करू दिले. बाह्य उपचारांनी बरे होता येईल तर मला पाहिजेच होते, आणि त्यातून हे उपचार तर बर्फाचे म्हणजे पाण्याचे होते. त्यांनी माझ्या सर्वांगावर बर्फ घासण्यास सुरुवात केली. त्यापासून त्यांची समजूत आहे की तितका परिणाम जरी माझ्यावर घडून आला नाही, तरीही रोज जी मी मरणाची वाट पाहत बसत असे, त्याऐवजी आता मला जगण्याची काहीशी आशा वाटू लागली, काहीसा हुरूप वाटू लागला. मानसिक उत्साहाबरोबर शरीरातही उत्साह जाणवू लागला. अन्नही थोडे अधिक जाऊ लागले. रोज 5-10 मिनिटे हिंडू लागलो. डॉक्टर केळकरांनी सुचविले, तुम्ही अंड्याचा रस घ्याल तर तुम्हाला आला आहे याहूनही अधिक उत्साह येईल अशी मी खात्री देऊ शकतो. आणि अंडी म्हणजे दुधा इतकाच निर्दोष पदार्थ आहे. अंडी म्हणजे मांस तर नव्हेच. प्रत्येक अंड्यापासून कोंबडे होतेच असाही नियम नाही. ज्यापासून कोंबडे बनत नाही अशी निर्बीज अंडी सुद्धा असतात हे मी तुम्हाला सिद्ध करून देऊ शकेन. पण मी असली निर्बीज अंडीही घ्यावयाला तयार झालो नाही. तरी पण माझे गाडे काहीसे पुढे ढकलत गेले व मी आसपासच्या कामामध्ये थोडे थोडे लक्ष घालू लागलो.